गर्लफ्रेंड असो किंवा मग बॉयफ्रेंड, हट्ट पुरवताना नाकी नऊ येतातच, आणि जर का ॲट अ टाइम चार चार असतील तर मग तर बँड बाजा बारात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक तो आपके साथ है. इसी बारे में नांदेड़कर से पूछा, उनका क्या कहना है.
गुड इवनिंग महक मॅडम.
गुड इव्हनिंग हनुमान, बोल.
मॅडम मस्त शो चालला बघा तुमचा सध्या पैतरी. मी रेड एफ एम इंडिया ऍप वर तुमचं बघितलं, माझं मस्त फेसबुक बी तुमचं फॉलो हे केलं मी, पाहिलं आहे. म्हणजे
हनुमान मला सांग, एखाद्याच्या किती गर्लफ्रेंड असू शकतात ऍट अ टाइम.
अरे बापू मॅडम, एखाद्याचे कम से कम तीन.
तीन असू शकतात, तीन मॅनेज होतात एका वेळेस.
हो मॅडम.
अच्छा बरं, गर्लफ्रेंडचे असे कुठले हट्ट असतात जे हट्ट पुरवणं अवघड असतं.
मॅडम हट्ट जे असतात, उदाहरणार्थ बघा त्यांचे सॅन्डल, उदाहरणार्थ त्यांचे खर तर तुम्हाला हट्ट सांगायचे म्हणजे ड्रेस किंवा मोबाईल, ते कधी कधी एखादं पोरग गरीब असतं त्याला पुरवणं खूप हट्ट अवघड जातात मॅडम.
अच्छा, आणि मग जेव्हा अवघड जातं तेव्हा काय करतात मुलं मग.
मॅडम जेव्हा अवघड जाते तेव्हा मुलं आपल्या आई बापाकडून वगैरे पैसे काढायचं बघतात, नाहीतर शाळा सोडून फुकटचा मुलगा काम करायला तो.
अच्छा, मित्राकडून उधार घेतात का मग.
हो नक्की मॅडम, घेऊ शकतात ना.
प्यार के बहाने क्या क्या नहीं किया जाता, पर क्या ये प्यार होता है या सिर्फ होता है अट्रॅक्शन. एका वेळी चार चार गर्लफ्रेंड, त्यांचे गिफ्टचे हट्ट आणि मग तो खर्च पुरवता पुरवता मुलगा बनला चोर आणि पकडला गेला. ही जी काही कथा स्टोरी मी ऐकली ना, त्याच्यावरनच विचारलं की यार नेमकं ऍट अ टाइम किती मॅनेज करू शकतात गर्लफ्रेंड्स, किंवा एखादीचा हट्ट पुरवण्यासाठी कुठल्या लेवलला कुणी जाऊ शकतं. याचबद्दल आपण बोलतोय आणि त्याचबद्दल तुम्हालाही तुमचं मत सांगायचंय. 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.